नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. गंगा न्हंय ही भारताची जीवनरेखा, पवित्र, शाश्वत आनी भारताच्या अर्थवेवस्थेची एक म्हत्वाची नस. नरेंद्र मोदी सरकारान जून 2014 वर्सा सुरू केल्ली नमामी गंगे कार्यावळ ही गंगा न्हंयची भलायकी पुनर्संजयीत करपा खातीर एक म्हत्वाकांक्षी आनी समग्र उपक्रम. गंगा नितळ करप ही सामुहीक जापसलदारकी, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिला.
8 साल पहले हमने नमामि गंगे अभियान की शुरुआत की थी. हम सभी के लिए गौरव की बात है कि भारत की इस पहल को आज दुनिया भर की सराहना मिल रही है. यूनाइटेड नेशंस ने नमामि गंगे मिशन को इकोसिस्टम को रिस्टोर करने वाली दुनिया के टॉप 10 इनिशिएटिव में शामिल किया है.
एकेकाळार अशक्य सपन म्हणून पळयताले ते नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला राष्ट्र चळवळीत रुपांतरीत जालां. दीर्घकाळ दुर्लक्षित जाल्ली पवित्र गंगा आता नव्या आशेन व्हावता, कारण श्रद्धेप्रती आनी तीव्र कृती आनी दृश्टीकोन प्रत्यक्षात आयला. प्रकल्प टायगर आनी प्रकल्प लायन ते म्हत्वाकांक्षी प्रकल्प चिता ह्या मेरेन राष्ट्रान अधिवास घटमूट केला आनी एकेकाळार ना जाल्ल्यो जाती प्रजाती पुनर्संचयीत केल्यात. आयज भारतांत संवसारांतली सगळ्यांत चड रानटी वाघांची संख्या आसा. आशियाई शिवांची संख्या 891 मेरेन वाडल्या. 7 दशकां उपरांत चिता देशांत परतल्यात आनी प्रकल्प चिताचो एक भाग म्हणून भारतीय भुंयेचेर नव्या पिलांक जल्म दिला, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें.
भारत की धरती पर चीता लौट आए हैं और मैं ये भी कहूंगा कि इन चीतों के साथ ही भारत की प्रकृति प्रेमी चेतना भी पूरी शक्ति से जागृत हो उठी है. जब चीता फिर से दौड़ेंगे तो यहां का ग्रासलैंड इकोसिस्टम फिर से रिस्टोर होगा, बायोडायवर्सिटी और बढ़ेगी, आने वाले दिनों में यहां इको टूरिज्म भी बढ़ेगा.
हाजे वांगडाच एक पेड़ मां के नाम या मोहिमे अंतर्गत 142 कोटी वर झाडां लायल्यात, जाका लागून पर्यावरणाविषयी आपलेपणाची भावनाय निर्माण झाल्या. स्वच्छ भारत अभियान सुरू जावन 11 वर्सां जाली. कोणी विचारूय करूंक नासलो की लाल किल्ल्याच्या तटबंदी वेल्यान स्वच्छता क्रांतीची सुरवात शौचालय बांदून नितळसाण क्रांती जातली. पूण 15 ऑगस्ट 2014 दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अशेंच कितें केलें. नेचर नेमाळ्यांत हालींच एक संशोधनात्मक निबंद उजवाडाक आयला. तातूंत भारतांत उक्ताडार शौचाक वचपाचे सोंपले उपरांत जाल्ल्या बदला विशीं एक संशोधन पत्र प्रकाशीत जालां. कॅलिफोर्निया विद्यापीठान आनी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीन केल्ल्या अभ्यासांत म्हळां की हाका लागून दर वर्सा सुमार 70,000 मरण येवपाक आळाबंद हाडपाक येस मेळ्ळां आनी ह्या कार्यक्रमांत जायत्या बायलांचें जिवीत बदल्लां. अशीच एक बायल म्हळ्यार चामोली जिल्ल्यांतली किरण देवी सांगता.
आजकल हमारे गांव में सभी महिलाएं सुरक्षित हैं, जो खुले में शौच नहीं जाती हैं. पहले हम खुले में जाते थे, जंगलों में जाते थे या खेतों में जाते थे, अब वैसा भय नहीं है.
इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन हांणी सांगला की ऑपरेशन सिंदुरा वेळार सगळ्या भारतीय उपग्रहांनी 24 तास काम केले आनी आवश्यकताय पुराय केल्या. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात उलयतना नारायणन हांणी अधोरेखित केले की इस्रो भारताची तांत्रिक धार कशी घटमूट करता, स्थानिकीकरण आनी तंत्रज्ञान हस्तांतरणाक चालना दिता आनी देशाक जागतिक अंतराळ फुडारी म्हणून स्थान दिवपाक अंतराळ उद्योजकता कशी चलयता.
Our satellites, I cannot talk too much, but I want to tell all satellites were working 24/7 perfectly. It was working and enabling the requirement.
परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी 3rd ग्लोबल साउथ यंग डिप्लोमेट्स फोरमाच्या सहभागी वांगडा संवाद साधलो. सोशल मीडिया पोस्टार डॉ जयशंकर हांणी ग्लोबल साउथ अजेंडा मुखार व्हरपी भावना आनी एकताचेर उजवाड घालो.
Stabilizing the international economy and the world order. But it is equally essential that we turn our attention to ongoing conflicts, not least because they have direct developmental and supply chain implications. Furthermore, as we head towards the next UN General Assembly session, an exchange of views on reforming multilateralism would be appropriate.
बुद्धिबळात भारताच्या दिव्या देशमुखान उझबेकिस्तानात झालेल्या फिडे ग्रँड स्विस 2025 उक्त्या गटात तिच्या पहिले जात जोडले. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयन अस्तंत बंगाला सयत ईशान्य भारतात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड, अस्तंत राजस्थान, मध्य प्रदेश आनी उत्तराखंडातूय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.
Thank you.